पहिले इतिहास अध्याय 12, किशाचा पुत्र शौल याच्या भीतीने दावीद सिकलागला लपून राहत असताना त्याच्याकडे आलेली माणसे ही होती. ते त्याच्या सैनिकांपैकी असून लढाईत मदत करणारे होते. धनुष्यबाण चालवणे किंवा गोफणगुंडा मारणे या गोष्टी ते डाव्या व उजव्या दोन्ही हातांनी करीत होते. बन्यामिनच्या वंशात ते शौलाचे नातेवाईक होते. अहियेजर हा त्यांच्यातला प्रमुख होता. मग योवाश, गिबा येथील शमायाचे हे पुत्र, त्यानंतर यजियल आणि पेलेट हे अजमावेत याचे पुत्र, अनाथोत्स येथील बराका व येहू, गिबोन येथील इश्माया हा तीन वीरांपैकी एक आणि त्या तीन वीरांचा प्रमुख, गदेरात लोकांमधून यर्मया, यहजियल, योहानान आणि योजाबाद, एलुजय, यरिमोत, बाल्या, शमर्या, हरूफी, शफाट्या, एल्काना, इश्शिया, अजरेल, योबेजर आणि याशबाम हे कोरहाचे वंशज. तसेच यरोहाम, गदोरी याचे पुत्र योएला आणि जबद्या. गादी यांच्यातील काही लोक दाविदाकडे तो वाळवंटातील गढीत असताना आले. ते चांगले शूर लढवय्ये होते. ढाल व भालाफेक हाताळणारे होते. त्यांची तोंडे सिंहाच्या तोंडासारखी भयानक होती. ते डोंगरावरील हरणासारखे वेगाने धावणारे होते. गाद वंशातील एजेर हा सैन्याचा प्रमुख होता. ओबद्या दुसरा, अलियाब तिसरा, मिश्मन्ना चौथ्या क्रमांकावर, तर यिर्मया पाचव्यावर होता. अत्तय सहावा, अलियेल सातवा, योहानन आठवा, एल्जाबाद नववा, यिर्मया दहावा, मखमन्नय अकरावा. हे गादी सैन्यातील सरदार होते. त्यांच्यातला जो लहान तो शंभरावर आणि जो मोठा तो हजारांवर होता. वर्षाच्या पहिल्या महिन्यात यार्दिन नदी दुथडी भरून वाहत होती. तेव्हा त्यांनी ती ओलांडून जाऊन खोऱ्यात राहणाऱ्यांना त्यांनी पार पूर्वेला आणि पश्चिमेला पळवून लावले. बन्यामिन आणि यहुदा वंशातील लोकही दाविदाला गढीत येऊन मिळाले. दाविदाने त्यांचे स्वागत केले व त्यांना म्हणाला, मला मदत करायला तुम्ही शांतीने आला असाल तर तुम्ही मला सामील होऊ शकता. पण माझ्या हातून काही अपराध झालेला नसताना कपट करायला आला असलात तर आमच्या पूर्वजांचा देव ते पाहून त्याचा निषेध करो. अमासय याच्यावर आत्मा आला. तो 30 जणांचा प्रमुख होता. तो म्हणाला, दाविदा, आम्ही तुझे आहोत. इशायाच्या मुला, आम्ही तुझ्या बाजूने आहोत. शांती, तुला शांती असो. तुला मदत करणाऱ्यांनाही शांती असो, कारण तुझा देव तुला मदत करतो. तेव्हा दाविदाने त्यांना आपल्यात सामावून घेतले आणि त्यांना सैन्याचे अधिकारी केले. मनुष्याचे काही जण दाविदाला येऊन मिळाले. तो पलिष्ट्यांबरोबर शौलाशी लढायला गेला तेव्हा ते आले. पण त्यांनी पलिष्ट्यांना फारशी मदत केली नाही, कारण पलिष्ट्यांच्या पुढाऱ्यांनी आपसात सल्ला करून त्यांनी दाविदाला परत पाठवून दिले. ते म्हणाले, दाविद जर आपला धनी शौल याच्याकडे परत गेलात तर आपल्या जीवाला धोका होईल. तो जेव्हा सिकलागला गेला त्याच्याबरोबर आलेले मनुष्यचे लोक अदना, योजाबाद, यदियेल, मिखायल, योजाबाद, अलिहू आणि सिल्थय हे सर्व मनुष्य वंशातील सरदार होते. लुटारूंच्या टोळींविरुद्ध तोंड द्यायला त्यांनी दाविदाला मदत केली. ते लढणारे माणसे होते. दाविदाच्या सैन्यात ते अधिकार पदावर चढले. देवाच्या सैन्यासारखे मोठे सैन्य होईपर्यंत दाविदाच्या मदतीला येणाऱ्यात दिवसेंदिवस भर पडत गेली. आणि परमेश्वराच्या वचनाप्रमाणे हेब्रोन नगरात शौलाचे राज्य दाविदाच्या हाती द्यावे म्हणून सशस्त्र सैनिक त्याच्याकडे आले. यहुदाच्या घराण्यातील 6,800 सैनिक ढाल आणि भाले यासह लढाईस सशस्त्र होते. शिमोनाच्या कुळातून 7,100 लढाईस तयार असे शूर सैनिक होते. लेवीच्या कुळातून 4,600 शूरवीर होते. अहरोनाच्या घराण्याचा पुढारी यहोयादा होता. त्याच्याबरोबर 3,700 लोक होते. सादोक तरुण बलवान आणि धैर्यवान वीर असून त्याच्या वडिलाच्या घराण्यातील 22 सरदार त्याने बरोबर आणले होते. बन्यामिनाच्या वंशातील 3,000 जण होते. ते शौलाचे नातेवाईक होते. तोपर्यंत ते बहुतेक शौलाच्या घराण्याशी एकनिष्ठ होते. इफ्रायमाच्या घराण्यातील आपल्या वडिलांच्या घराण्यात नावाजलेले असे 20,800 शूर सैनिक होते. मनश्शेच्या अर्ध्या वंशातील 18,000 लोक दाविदास राजा करण्यास आले. त्यांची नावे नोंदण्यात आली. इस्साखाराच्या घराण्यातील 200 जाणती व जबाबदार माणसे आली. इस्रायलने केव्हा काय करणे योग्य आहे हे समजण्याचे त्यांना चांगले ज्ञान होते. त्यांचे भाऊबंद त्यांच्या आज्ञेत होते. जबलून घराण्यातले 50,000 अनुभवी सैनिक तयार होते. सर्व शस्त्रे ते कुशलतेने हाताळू शकत. दाविदाशी ते एकनिष्ठ होते. नफ्तालीच्या घरातून 1,000 सरदार आले. त्यांच्याबरोबर ढाली आणि भाले बाळगणारे 37,000 लोक होते. दानच्या वंशातून 28,000 जण युद्धाला तयार होते. आशेर वंशातून 40,000 सैनिक युद्धावर जायला तयार होते. यार्देन नदीच्या पूर्वेकडील रौबेनी गादी आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशातील 1,20,000 लोक सर्व प्रकारच्या हत्यारांसह सज्ज होते. हे सर्वजण पराक्रमी होते. दाविदाला इस्रायलाचा राजा करायचे या बाबतीत इतर इस्रायल लोकांची एकवाक्यता होती. म्हणूनच ते हेब्रोन येथे एकत्र आले. इस्रायलमधील इतर लोकांचीही दाविदाने राजा व्हावे हीच इच्छा होती. त्यांनी तेथे दाविदाबरोबर 3 दिवस घालवले. खाण्याचा व पिण्याचा आस्वाद त्यांनी घेतला, कारण त्यांच्या नातलगांनी त्यांच्याबरोबर सर्व अन्न पुरवठा देऊन पाठवले होते. याखेरीज इस्साखार जबलून नफ्ताली अशा आसपासच्या भागात राहणाऱ्यांनी गाढव उंट खेचरे व गायबैल यांच्या पाठीवर लादून अनेक खाद्यपदार्थ आणले. कणिक, अंजिराच्या ढेपा, मनुकांचे घोस, द्राक्षारस, तेल, गायबैल व मेंढरे असे बरेच काही आणले, कारण इस्रायलामध्ये उत्सव चालला होता.